मरिया, दुखने तक अभी दूर तक चलकर जाना नहीं पड़ता है क्योंकि अभी मोबाइल पर ही कैब सर्विस अवेलेबल है, ऑनलाइन फूड भी तो अवेलेबल है। हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है यहाँ पर साथ ही में मैंने आपसे एक सवाल पूछा था, जसं मगाशी एकाने सांगितलं आपल्याला की ट्रॅफिकशी रिलेटेड एखादं ऍप पाहिजे म्हणजे मग गोष्टी सोप्या होतील, असं कुठलं ऍप तुम्हाला हवंय ज्याच्यामुळे आपलं नांदेड अजून स्मार्ट होईल आणि तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतील? नांदेडकर काय म्हणतायत?
एक तो वो दिया है कि अपने यहाँ कैब की सुविधा नहीं है, कारण स्थिति काफी बड़ी हो गई है। रात में कोई पैसेंजर आता है, मैं औरंगाबाद से हूँ और आज आई थी इसलिए मेरे को ये प्रॉब्लम हुआ। रिक्शा रुकाओ, बात करो, भाव करो, उसमें बहुत टाइम वेस्ट होता है।
अच्छा,
उसके बाद में भरोसा नहीं होता।
और
पानी की समस्या अति तीव्र है यहाँ पर।
अच्छा, तो उसके लिए क्या करना चाहिए, क्या ऐप चाहिए ऐसा लगता है आपको?
तो इधर वाटर हार्वेस्टिंग जो है सिस्टम, बोर हो तो पूरा वापस जमीन में पानी।
इन्होंने बताया कि इनको कॅब सर्व्हिस चाहिए। ऍक्च्युली खरं तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ना पूल कॅब वगैरे अशा गोष्टी आहेत, म्हणजे जसं आपण ऑटोमध्ये शेअरिंग ऑटोनी जातो ना तसंच कॅबमध्ये सुद्धा आपल्याला शेअर करून जाता येतं, म्हणजे कसं आपल्याला जास्त पैसे सुद्धा लागत नाहीत आणि सेफ्टी सुद्धा असते। रादर आपल्या हातामध्ये मोबाईल असतोच तर बसल्या ठिकाणी आपण आपली कॅब बुक करू शकतो, ऑटो बुक करू शकतो आणि सेफ्टी सुद्धा तितकी जास्त गॅरंटेड असते आणि भाव करावा लागत नाही, रादर मला इकडे घेऊन चला तिकडे घेऊन चला असे वाद सुद्धा घालावे लागत नाहीत ऑटोवाल्यांसोबत। सो या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या पाहिजेत असं विजयाजी म्हणताय। तुम्हाला काय वाटतंय की नांदेड स्मार्ट होण्यासाठी अजून कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी ऍप यायला पाहिजे म्हणजे गोष्टी आपल्या आयुष्यात सोप्या होतील? 9607007935 डायल करके बताइए आपका ओपिनियन क्या है। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।